النار. अंधार झाला होता. त्या अंधारात मी आणि तो एकमेकांना अंधुक दिसत होतो. प्रवेश संपलेला, नाटक संपलेलं, गर्दी ओसरलेली, सगळं कसं शांत होतं. थोडा वेळ आधी जिथे झुंबड उडाली होती तिथे आता शुकशुकाट होता. थरथरणारा तो आता थोडा शांत झाला. पडदा पडता क्षणी थरथरत बाहेर आलेलं ते पात्र आता रंगमंचाच्या मध्यभागी उभं होतं. एकटक अंधारात तो कुणाकडे बघतोय हे काही कळायला मार्ग नव्हता. तो तसाच बघत होता. थोड्या वेळाने तो हसायला लागला. त्याच आवेगात तो खाली बसला आणि आता हुंके देत रडायला लागला. मी विंगेतून धाडस करत त्याला शेवटी विचारलंच, काय रे काय झालं? त्या अंधारात त्याने एका रिकाम्या खुर्चीकडे पोट दाखवायला सुरुवात केली आणि दाटलेल्या कंठात तो म्हणाला, ती खुर्ची दिसते आहे का? मी म्हटलं हो. त्याने सांगितलं, त्या खुर्चीतूनच माझी ना एक दिवस सुरुवात झाली होती.